नमस्कार, मी आपला कृष्णा सहारे आपल्या ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघाचा भाजप महायुतीचा अधिकृत उमेदवार. आपल्या ब्रह्मपुरीसह आणि संपूर्ण महाराष्ट्राचा सुपरफास्ट गतीनं विकास करण्यासाठी आणि लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबा आणि राज्याच्या विकासासाठी आपले बहुमूल्य योगदान द्या. धन्यवाद.